विविध भारती पुणे. स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. यंदा एल निनोचा प्रभाव असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचा शेती क्षेत्रावर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार पीक पद्धतीचं सूक्ष्म नियोजन करावं, येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतं बियाणं वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या वितरक आणि दुकानदारांवर कारवाई करावी असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले. पुण्यात आज छत्रपती शाहू संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था अर्थात सारथीच्या सभागृहात खरीप हंगाम 2026 नियोजनासंदर्भात आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. अनेक वर्षांपासून बंद असलेली जिल्हा परिषदेमधली स्वीकृत सदस्य नियुक्तीची पद्धत आता पुन्हा सुरू झाली असून याबाबतच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अधिकृत अध्यादेश जारी झाला असून या निर्णयामुळे इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नव्या राजकीय संधींसाठी चढाओढ सुरू झाली आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्वातल्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या विविध लेखांचं संकलन असलेल्या भारताची प्रतिभा या पुस्तकाचं प्रकाशन आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. पुणे परिवारतर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला स्वतः प्रतिभाताई पाटील, कुलगुरू सुरेश गोसावी उपस्थित होते. मी उच्च शिक्षण घेणारच, नवरा माझ्या पसंतीचाच असणार, हुंडा देणार नाही, कुटुंब छोटं ठेवणार, नोकरी किंवा व्यवसाय करणारच आणि मुलगा मुलगी असा भेद करणार नाही, अशी प्रतिज्ञा द एम्पॉवर हर फाउंडेशनच्या वतीनं आर्थिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आलेल्या मुलींनी घ्यावी असा सल्ला इतिहासतज्ञ डॉ राजा दीक्षित यांनी दिला आहे. द एम्पॉवर हर फाउंडेशनच्या वतीनं लेखिका स्वर्गीय सुजाता भागवत लिखित विस्मृत वीरांगना या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष ही लोकचळवळ सुरू झाली आहे. पुण्यातल्या नागरिकांना या कक्षाचा चांगला लाभ होईल आणि शिवसेनेची सामान्य लोकांप्रती असलेली बांधिलकी अधिक घट्ट होईल असं प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचं उद्घाटन सामंत यांच्या हस्ते पुण्यात झालं त्यावेळी ते बोलत होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणं, अपघातग्रस्तांना तातडीनं रुग्णालयात पोहोचवणं तसंच आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी धावून जाणं ही पुण्यातल्या हेल्प रायडर्स संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी ठरली आहे. या संस्थेतर्फे पुण्यात 6 जून 2026 रोजी संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार सोहळ्याचं आयोजनही करण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी निमसरकारी तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं उद्या 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये नर्सेस असोसिएशन सहभागी होणार असल्यानं ससून रुग्णालयामधल्या परिचारिकाही संपावर जाणार आहेत. पॉस प्रणाली आणि प्रत्यक्षात असलेल्या युरिया साठ्यामध्ये तफावत आढळल्यानं जिल्ह्यातल्या 15 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे. शेतकऱ्यांनी निलंबित केलेल्या विक्रेत्यांकडून खत न घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. असा परवाना निलंबित करण्यात आलेल्या दुकानदारांमध्ये 7 जण दौंड तालुक्यातले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकात बोगस उपसूचनांच्या आधारे तरतुदींमध्ये फेरफार करून ठेकेदारांना 52 कोटी रुपयांची देयकं अदा केली असून मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी ही देयकं बँकेतून रोखल्याची खोटी माहिती देऊन आयुक्तांचीही दिशाभूल करण्यात आली आहे असा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणावरून महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली ही भूमिका स्पष्ट केली. येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना दिलासा मिळाला आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे तात्पुरत्या जप्तीचे आदेश या न्यायाधिकरणानं रद्द केले आहेत. हवामान. पुणे शहर आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 23.9 सेल्सिअस नोंदवलं गेलं. बहुतांश भागात अंशतः ढगाळ हवामान होतं. उद्याही याच स्वरूपाचं तापमान आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 विविध भारतीच्या पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.